या ठिकाणी जर आच्छादन ठेवलेलं असेल अगोदर सुरुवातीला तर ते काढून बाजूला करायचं, उठून उभं राहायचं किंवा देवाच्याच उंचीवर आपण बसलेलो असू आणि सहजपणे देवाच्या छातीपर्यंत हात पोचत असेल तर देवाच्या हृदयाला हात लावून ठेवायचा आणि प्राणप्रतिष्ठा करायची.
आपण गणपतीची पूजा करत असताना मातीची मूर्ती जी घरी आणतो त्या मूर्तीमध्ये वास्तविक प्राण नसतो. जोपर्यंत प्राण त्याच्यामध्ये आपण आणत नाही, प्राणप्रतिष्ठा करत नाही, तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व नसतं. तर ते देवत्व येण्यासाठी प्राणप्रतिष्ठा हा विधी केला जातो. त्यासाठी देवाच्या हृदयाजवळ हात लावून ठेवून प्राणशक्तीचं त्यामध्ये आवाहन केलं जातं. प्राणशक्तीचं आवाहन झाल्यानंतर देवाच्या डोळ्याला दुर्वानही तूप लावलं जातं आणि त्यानंतर देवानं डोळे उघडलेले आहेत अशी संकल्पना करून देवाला गंध फूल वाहून दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मूर्तीमध्ये प्राणशक्ती आलेली आहे आणि देवाचा वास झालेला आहे अशी कल्पना करून त्यानंतर त्या मूर्तीमध्ये देवाचं आवाहन केलं जातं.
ब्रह्म विष्णु महेश्वर ऋषयः सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शब्दिः ह्रों कीलकम् अस्यां मृद्मयमूर्तौ प्रतिमायां प्राणप्रतिष्ठापने विनियोगः.
देवाच्या छातीला हात लावून ठेवायचा.
ॐ आं ह्रीं ग्रों आं यां रां लां वां शां शां सां हां मलं क्षां अः क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्यां मूर्तौ प्राणाः इह प्राणाः. ॐ आं ह्रीं ग्रों आं यां रां लां वां शां शां सां हां मलं क्षां क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः. ॐ आं ह्रीं ग्रों आं यां रां लां वां शां शां सां हां मलं क्षां अः क्रौं ह्रीं आं हंसः सोऽहम् अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि जीवेन्द्रियाणि वाङ्मनः त्वक्चक्षुः श्रोत्रजिह्वा घ्राणपाणि पादपायूपस्थानि इहैवागत्य सुखं चिरन्तिष्ठन्त स्वाहा. ॐ असुनीते पुनरसमासु चक्षुः पुनः प्राणमिह नो देहि भोगाम् जो पश्येमसोरजमुच्चरान्तमनुमते मृळया न स्वस्ति. ॐ चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणाय मनीषिणः गुहात्रीणि निहितानेऽङ्गयन्ति तुरीयं वाचो मनुष्याः वदन्ति. गर्भाधानादिपञ्चदशसंस्कारसिद्ध्यर्थम् पञ्चदश प्रणवावृत्तिः करिष्ये
एक बळी तामनात पाणी सोडायचं आणि देवाच्या हृदयाला हात लावून 15 वेळा ओंकाराचा जप करायचा.
ओम 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 ओम. रक्ताम बोधिस्तबोधोल्लसदरुण सरोजादिरूढाकराब्जैः पाशङ्कोदण्डमिक्षोद्भवमथ गुणमप्यङ्कुशं पञ्चबाणान् बिभ्राणासृग्गपालं त्रिनयनलसिलः पीनभक्षोरुहाढ्या देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरे प्राणशक्तेः परानः.
दुर्वा घ्यायची आणि तुपात बुडवून देवाच्या डोळ्यापासनं सर्व ठिकाणी जरा जरासं तूप लावत यायचं. देवानं डोळे उघडलेले आहेत अशी कल्पना करायची आणि देवाला गंधाक्षत फूल वाहून त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा.
ॐ तज्जक्षुरदेवहितं शुक्रमुज्जरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं इति मन्त्रेण देवस्य आज्येन नेत्रोन्मीलनं कृत्वा श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। गन्धाक्षतपुष्पां हरिद्रां कुङ्कुमं च समर्पयामि। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। वायोः धूपं समर्पयामि। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। सूर्योः दीपं समर्पयामि। श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। नैवेद्यार्थे यथा प्राप्तपयो नैवेद्यं निवेदयामि। वंग्रहाण परमेश्वर।
नैवेद्य दाखवत असताना देव जेवतो आहे किंवा आपण दिलेला नैवेद्य स्वीकारतो आहे अशी कल्पना करून तो स्वीकारत असताना आपण बघायचं नसतं, त्यामुळे डोळे मिटून देवाला नैवेद्य समर्पित करावा।
ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्य मध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि। पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। उत्तराभूषणं समर्पयामि।
नैवेद्य दाखवून झाला की त्यानंतर हातावरून तीन पळ्या तामानामध्ये पाणी सोडायचं।
हस्त प्रक्षालनं समर्पयामि। मुख प्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे पुष्पद्वारा चंदनं च समर्पयामि।
गंधफूल देवाच्या पायाजवळ वाहायचं आणि एका विड्यावरती पाणी सोडायचं।
ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः। मुखवासार्थे पूगी फलताम्बूलं समर्पयामि। अनेन कृतपूजनेन प्राणशक्तेः प्रीयताम्।
एक पळी ताम्हणात पाणी सोडायचं।